आम्ही गुलामच आहो, तरी आमचा देव आम्हास विसरत नाही, पण त्याने आमच्यावर कराराप्रमाणे विश्वास योग्यता दाखवली. आमच्या देवाचे उद्ध्वस्त झालेले मंदिर पुन्हा बांधण्यास त्यांना नवीन शक्ती दिली. यासाठी पारसाच्या राजाची आमच्यावर कृपा होईल असे केले. यहुदा आणि यरुश्लेमेच्या संरक्षणासाठी भिंत बांधावी म्हणून तू साह्यकारी झालास.